आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्थलांतरित कामगारांना दिल्या जाणाऱ्या 5 किलोच्या FTL LPG सिलिंडरचं वाटप दुप्पट करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. मुंबईत मेट्रो 9 मार्गिकेवरच्या दहिसर पूर्व ते काशीगाव या टप्प्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. महावितरणची आर्थिक पुनर्रचना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ललित सेहरावत अंतिम फेरीत दाखल. स्थलांतरित कामगारांना दिल्या जाणाऱ्या 5 किलोच्या FTL LPG सिलिंडरचं वाटप दुप्पट करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ नीरज मित्तल यांनी याबाबत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. FTL अंतर्गत दिल्या जाणारे 5 किलोचे LPG सिलिंडर स्थलांतरित कामगारांना देण्यासाठी राज्यांच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागांना उपलब्ध करून दिले जातील. यासाठी तेल विपणन कंपन्यांचं सहकार्य घेतलं जाईल असं या पत्रात नमूद केलं आहे. वाढीव वाटप हे स्थलांतरित कामगारांना दिल्या जाणाऱ्या सिलिंडरच्या सरासरी दैनंदिन पुरवठ्यावर आधारित असेल. ही सुधारित मर्यादा मार्चमध्ये जाहीर केलेल्या 20% जास्त असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयानं सांगितलं. 23 मार्चपासून आतापर्यंत सुमारे 6,75,000 इतक्या 5 किलोच्या LPG सिलिंडरची विक्री झाली आहे. मुंबईत मेट्रो 9 या नव्या मार्गिकेवरच्या दहिसर पूर्व ते काशीगाव या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. यामुळे मुंबईत कार्यरत असणाऱ्या मेट्रो मार्गानं 100 किलोमीटरचा टप्पा ओलांडला आहे. विविध विकास कामांमुळे मुंबईतली वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मेट्रो परिचालनामध्ये दिल्ली पाठोपाठ मुंबईचा क्रमांक लागतो, परंतु लवकरच मुंबई अव्वल स्थान पटकावेल असं मुख्यमंत्री म्हणाले. दहिसर पूर्व ते काशीगाव या सुमारे 4.5 किलोमीटर मार्गिकेवर पांडुरंगवाडी आणि मीरागाव या स्थानकांसह एकूण 4 स्थानकं असणार आहेत. यामुळे गुंदौलीपासून मीरा भाईंदरपर्यंतचा थेट प्रवास आता मेट्रोनं करता येणार आहे. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पासाठी खोदकामाचा प्रारंभही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या दुहेरी बोगद्याचं खोदकाम TBMच्या सहाय्यानं केलं जाणार आहे. सध्या या प्रवासाला लागणारा 1.5 तासाचा वेळ या बोगद्यामुळे 15 मिनिटांवर येणार आहे. हा बोगदा 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. चेंबूर इथलं आचार्य उद्यान ते महाराष्ट्र नगर मंडोले या सुमारे 5.5 किलोमीटर अंतराच्या मेट्रो 2B या मार्गिकेचंही लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. या दोन्ही मार्गिकांवर उद्यापासून नियमित सेवा सुरू होईल. महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची आर्थिक पुनर्रचना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत झाला. महावितरण कंपनी भांडवली बाजारात सूचीबद्ध करण्याचा तसंच शासन हमी असलेल्या 32,679 कोटी रुपयांच्या कर्जासाठी भांडवली बाजारात सरकारी रोखे आणण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनात खासगी भांडवलाच्या मदतीनं वित्तपुरवठा उभारण्यासाठी महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबवायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी जागतिक बँकेकडून 165 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. आपत्तीग्रस्तांना गृहकर्जात तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांना कर्जात सवलत आणि विमा सुरक्षा उपलब्ध होणार आहे. याशिवाय राज्यात रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरचं रूपांतर आता कंपनीत करण्यात येईल. त्यामुळे रस्ते माहिती प्रणाली, नगररचना, जलयुक्त शिवारसह नियोजन विभागातल्या विविध क्षेत्रांच्या अभ्यासाला गती मिळणार आहे. भूस्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी महाराष्ट्र जिओ टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. आज जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जात आहे. उत्तम आरोग्यासाठी चांगल्या सवयी लागाव्यात याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. विज्ञानाच्या सोबतीनं आरोग्यासाठी एकत्र येऊया अशी यावर्षीची संकल्पना आहे. दरम्यान आजच्या जागतिक आरोग्य दिवसानिमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजसेवेसाठी आणि निरोगी जगासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्वांचे आभार समाज माध्यमावरच्या संदेशातून मानले आहेत. आरोग्य व्यवस्थांना अधिक बळकट करण्यासाठी तसंच प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणाला प्राधान्य देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही डॉक्टर, नर्स आणि आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. मानवी शरीरासाठी योग ही एक समग्र जीवनशैली असून यातून मानसिक शांती, शारीरिक सुदृढता आणि सकारात्मक जीवनदृष्टी मिळते असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवराच्या काठावर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आयोजित केलेल्या योग महोत्सवाचं उद्घाटन जाधव यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर उलटगणना उपक्रमाचा भाग म्हणून हा महोत्सव होत आहे. यावेळी एकाच वेळी 6,000 लोकांनी त्रिकोणासने आसन करून एका नव्या विक्रमाची एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. किर्गिस्तानमध्ये बिश्केक येथे सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या ग्रीको रोमन प्रकारातल्या 55 किलो वजनी गटात भारताच्या ललित सेहरावतनं चीनच्या हुईंग शी याला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता सुवर्णपदासाठी ललितची लढत गेल्या वर्षीचा कांस्यपदक विजेता असलेल्या उझबेकिस्तानचा इख्तियार बोटिरोव याच्याशी होणार आहे. परंतु याच प्रकारात 77 किलो वजनी गटात भारताचा अमन आणि 87 किलो वजनी गटात सुनील कुमार यांना त्यांच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे आता त्या गटात भारताचं रौप्यपदक हुकलं आहे. याशिवाय भारताचे विविध वजनी गटातले कुस्तीगीर साहिन, सचिन सेहरावत, अनिल, प्रिन्स आणि नितेश आज त्यांचे सामने खेळणार आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. गुवाहाटी इथे बसरपारा मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. स्पेनमधल्या गॅनडा इथे होत असलेल्या ISSF रायफल आणि पिस्तूल जागतिक चषक स्पर्धेत आज भारतीय नेमबाजांच्या सामन्यांना सुरुवात होत आहे. पिस्तूल मिश्र प्रकारात पलक गुलिया आणि मुकेश नेलावल्ली तसंच सैन्यम आणि उज्ज्वल मलिक या जोड्या सहभागी होत आहेत. 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात सोनम मस्कर गजानन खंडागळे आणि श्रुती अर्षदीप सिंह भारताचं प्रतिनिधित्व करतील. अमरावती अकोला महामार्गावर काल रात्री उशिरा झालेल्या रस्ते अपघातात 4 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बडनेरा इथे राहणारे 7 जण गाडीतून येत असताना समोरून येणाऱ्या ट्रकनं त्यांना धडक दिली. नागपूर शहरात CA मार्ग परिसरात आज जिवंत स्फोटकांचा साठा सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मेट्रो स्थानकाच्या अगदी जवळ असलेल्या एका घराच्या परिसरात आज सकाळी पोलिसांना एका बॅगेत 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर आणि 8 कनेक्टर आढळून आले. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघाताच्या सखोल तपासासाठी चौकशी समिती स्थापन केल्याचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं. या समितीला 7 दिवसात तपास अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी समिती काम करणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्थलांतरित कामगारांना दिल्या जाणाऱ्या 5 किलोच्या FTL LPG सिलिंडरचं वाटप दुप्पट करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. मुंबईत मेट्रो 9 मार्गिकेवरच्या दहिसरपूर्व ते काशीगाव या टप्प्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण. महावितरणची आर्थिक पुनर्रचना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आणि आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ललित सेहरावत अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.